अजन्मा जन्माला आला आहे. आता अनाम असा जो प्रभूवर, त्याचे नामकरण करण्यासाठी सारे आतुर झाले आहेत. फुलांच्या माळांनी इवला पाळणा सजविला आहे. त्यात इवलीशी गादी आणि उशी हा सारा भक्तांच्या भोळ्या भावाचा आणि हौसेचा खेळ मांडिला आहे.
गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे, गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे,
गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे, गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे.
मधुसूदनाला पाळण्यात ठेवा गे, मधुसूदनाला पाळण्यात ठेवा गे, गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे, गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे, गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे, मधुसूदनाला पाळण्यात ठेवा गे, मधुसूदनाला पाळण्यात ठेवा गे,
मधुसूदनाला पाळण्यात ठेवा गे,
मधुसूदनाला पाळण्यात ठेवा गे, मधुसूदना घ्या गे, गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे, गोविंदू घ्या कुणी गोपाळ घ्या गे, गो